सदानंदा सैयर कुट बोला ना माता गजर खाला कथा सांगाया बात हो बाला माता विजय सो पूरा वचाला मनी मल्ल देच मातला तीन लोकी आहकार साला मनी मल्ल देच मातला तीन लोकी आहकार साला भाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला सदानंदाचा येळपट बोला ना माता गजर झाला कथा सांगाय वाघोबा आला मारदा विजयाचा पुरावा झाला मनी मल्ल देच मातला तीन लोकी आहकार झाला मनी मल्ल देच मातला तीन लोकी आहकार झाला बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरला शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरला योग मायने ऋषि मुनी गेले कैलासाला बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेडा यो अवतार धरिला शंकरान शिव मल्हारीचा वेडा यो अवतार धरिला युद्ध चालल रणी उदंड मनी देशाचा केला खंड स्वर्गातूनी सर्व देवाने भंडारा उधळीला बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरिला शंकरान शिव मल्हारीचा वेडा यो अवतार धरिला शंकरान शिव मल्हारीचा वेडा यो अवतार धरिला सदानंदाचा येळपट बोला ना माचा गजर झाला कथा सांगाया वाघोबा आला मारदा विजयाचा पुरावा झाला मनी मल्ल देत मातला तीन लोकी हाहाकार झाला मनी मल्ल देत मातला तीन लोकी आकार झाला बाई श्री शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार धरला शंकरान शिव मल्हारीचा वेळा यो अवतार